नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या गोलमेज परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगाचं पथक येत्या 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार आहे. 28 सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या 10 नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अंतिम मुदत येत्या 30 तारखेपर्यंत आहे. दूध अनुदान योजना सुरू राहणार असून त्यासाठी उत्पादकांना गायीच्या दुधावरच्या करात लिटरमागे 7 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. कुणबी समाजातल्या 3 पोटजातींचा इतर मागासवर्गीय यादीत समावेश, लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा तसंच राज्यातल्या 12 ITI संस्थांचं नामकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवला जाणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सिमाडो परिसरात आज खासगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 384 अंकांची वाढ झाली आणि तो 84,929 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 148 अंकांची वाढ नोंदवत 25,939 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.